नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान. मराठवाड्यात जालना, बीड, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांसह राज्यातल्या 11 मतदारसंघांचा समावेश. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथले 2 तरुण 5 पिस्तुलांसह धुळ्यात जेरबंद. अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला छत्रपती संभाजीनगरात अटक. आणि नांदेड इथं अवकाळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू. लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यातही पावसाची हजेरी. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 96 मतदारसंघात आज मतदान होत आहे. यात मराठवाड्यातल्या जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासह राज्यातल्या पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या एकूण 11 मतदारसंघांचा समावेश आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर मतदार ओळखपत्रासह छायाचित्र असलेली ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवता येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र, कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, मनरेगा रोजगार ओळखपत्र, छायाचित्रासह बचत खाते पुस्तक आदी पुराव्यांचा समावेश आहे. मतदारांना मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. त्याशिवाय मोबाईल एसएमएसद्वारे मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत ECI स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून 1950 या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजच्या उत्तरात मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक तात्काळ पाठवला जातो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3085 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला नुकताच प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन केलं.
नमस्कार. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ व जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाला प्रारंभ झालेला आहे. माझं समस्त मतदार बंधू भगिनींना विनम्र आवाहन आहे, जो मतदानाचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे त्या अधिकारांचा वापर करा, आपलं कर्तव्य पार पाडा आणि मतदान केंद्रावर जाऊन मतदान अवश्य करा.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 17,740 अधिकारी कर्मचारी जिल्ह्यातल्या 3085 मतदान केंद्रांचं संचालन करत असून सुमारे 3,000 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा राखीव पथकात समावेश आहे. जिल्ह्यात 11 पर्यावरणस्नेही मतदान केंद्र आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातल्या 2,355 मतदान केंद्रांपैकी 1,177 मतदान केंद्रांचं थेट प्रक्षेपण म्हणजेच वेबकास्टिंग होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधांसह महिला मतदारांच्या बालकांसाठी पाळणाघरांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातल्या 1,036 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय मतदान केंद्राध्यक्षांना विविध माहितीची नोंद ठेवण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनानं अभिनव कल्पना राबवली आहे. या तिन्ही लोकसभा मतदारसंघातल्या विशेष व्यवस्थेचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला संक्षिप्त आढावा.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघांपैकी औरंगाबाद मध्य, पूर्व आणि पश्चिम तसंच वैजापूर, गंगापूर आणि कन्नड या 6 विधानसभा मतदारसंघातले 20,59,000 मतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी तर फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड या 3 विधानसभा मतदारसंघातले सुमारे 10,05,000 मतदार जालना लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाकडून यंदा प्रथमच मतदान पथकांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी PMS 24 या मोबाईल ऍपचा वापर केला जात आहे. हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी बातम्यांसाठी छत्रपती संभाजीनगर.
बीड लोकसभा मतदारसंघात एकूण 2,355 मतदान केंद्र आहेत. यामध्ये शहरी भागात 174 तर ग्रामीण भागात 1,305 असणार आहेत. ग्रामीण भागातल्या 22 मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्कची सुविधा नसल्याने तिथल्या मतदान केंद्र अध्यक्षांना जिल्हा प्रशासनाने संपर्कासाठी वॉकी टॉकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातल्या 50% मतदान केंद्रांवरून वेबकास्टिंग केली जाणार असून जिल्ह्यातील 55 महिला मतदान केंद्र, 11 दिव्यांग संचलित मतदान केंद्र तर 22 युवा अधिकाऱ्यांकडून संचलित मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर 21,42,000 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आकाशवाणीसाठी बीडहून रवी उबाळे.
मतदान केंद्राध्यक्षांना मतदान केंद्रावर विविध महत्वपूर्ण कामांच्या नोंदी ठेवाव्या लागतात. यामध्ये मतदान पथकात सर्व साहित्य मिळालं का, अभिरूप मतदान करून पाहिलं का? अशा विविध माहितीसह सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाची टक्केवारीही लेखी स्वरूपात नोंदवावी लागते. जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी या नोंदींसाठी वेगळी संकल्पना राबवली आहे. मतदान पथकाला दिलेल्या पाणी थंड ठेवणाऱ्या बॉटलवर या सगळ्या नोंदी मार्करद्वारे करता येणार आहेत, त्यामुळे मतदान प्रक्रियेतला कोणताही टप्पा सुटण्याची शक्यता नाही. जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या या नवीन प्रयोगाचं भारत निवडणूक आयोगानंही कौतुक केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के, जालना.
पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांना 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. शेवाळे यांनी काल धुळे इथल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7:15 वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही ऐकता येईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. धुळे जिल्ह्यात काल 2 जणांना 5 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर तालुक्यात कामखेडा फाट्याजवळ सापळा लावला होता. यावेळी मध्य प्रदेशातून दुचाकीवरून येणाऱ्या दोघा संशयितांना थांबवलं असता त्यांनी दुचाकी सोडून पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं. या दोघांपैकी एक जण छत्रपती संभाजीनगरचा तर दुसरा जालना इथला रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी अवैध गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याचा प्रकार काल उघडकीस आला. साक्षी थोरात असं या तरुणीचं नाव असून काल सापळा रचून तिच्यासह 6 जणांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला. या ठिकाणी चाचणीसाठी आलेल्या एका गर्भवतीसह 12,78,000 रुपयांची रोकड, 10 मोबाईल, टॅब, पोर्टेबल मशीन आदी साहित्य जप्त करण्यात आलं. नांदेड शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसात हदगाव तालुक्यात धानोरा इथं शेतात काम करणारे वृद्ध शेतकरी देवराव वानखेडे यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. याशिवाय विविध ठिकाणी वीज कोसळून 5 बैलांसह इतर पशुधनही दगावलं आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा औसा तालुक्यासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यांमुळे औसा तालुक्यातल्या किल्लारी लांबजना परिसरात काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्यानं या भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला होता. धाराशिव जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. उमरगा तालुक्यात या पावसामुळे अनेक गावात नदी नाले वाहते झाले, मात्र आंबा, कांदा यासह अनेक फळबागा आणि पिकांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेले 2 दिवस पाऊस सुरू झाला, यामुळे ग्रामीण भागात आंबा आणि डाळिंब बागांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या 24 तासात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट तर परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला आहे. उद्या 14 मे रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून बीड जिल्ह्याला 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा तसंच गारांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जागतिक परिचारिका दिवस काल सर्वत्र साजरा झाला. आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत हा दिवस साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात या निमित्तानं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. हिंगोलीतही शासकीय नर्सिंग महाविद्यालयात परिचारिका दिवस साजरा झाला. नांदेड जिल्ह्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भोकर ग्रामीण रुग्णालयातही फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. समाजाच्या उन्नतीसाठी जी माणसं झिजली त्यात गोविंदभाई श्रॉफ यांचं नाव अग्रस्थानी असून कर्तृत्व भावनेतून साक्षरता अभियानाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी गोविंदभाईंकडे होती असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं साक्षरता अभियानातून कौशल्याचा धास पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ या पुस्तकाचं प्रकाशन कांबळे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात आज मतदान मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासह राज्यातल्या 11 मतदारसंघांचा समावेश. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथले 2 तरुण 5 पिस्तुलांसह धुळ्यात जेरबंद. अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला छत्रपती संभाजीनगरात अटक. आणि नांदेड इथं अवकाळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू. लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यातही पावसाची हजेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.